कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमान्यकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वजा उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलं कुरु यादाद्रिनाथ शुभ मंदिर कल्पवल्ली पद्मालये जननी पद्मभवादि वंदे भक्तार्ति भंजनी दयामयि दिव्य रूपे लक्ष्मी नृसिंह दैते तव सुप्रभातम् ज्वाला नृसिंह करुणामय दिव्य मूर्ते योगाभिनंदन नृसिंह दया समुद्रा लक्ष्मी नृसिंह शरणागत पारिजाता यादाद्रिनाथ गृहरे तव सुप्रभातम् श्रीरंग वेंकट महीधर हस्तिशयिना श्री यादवाद्रिमुख सत्व निकेतनानि स्थानानि ते किल वदन्ति परावरज्ञाः यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् ब्रह्मादय सुरवरा मुनि पुंगवाश्च त्वां सेवितुं विविध मंगल वस्तु हस्ताः द्वारे वसन्ति नरसिंह भवाब्धिपोता यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् प्रह्लाद नारद पराशर पुंडरीका व्यासादि भक्तरसिका भवदीय सेवा वाञ्चन्त्यनन्य हृदया करुणा समुद्रा यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् त्वद्धास्य भोगरसिका शठजिन्मुखार्या रामानुजादि महनीय गुरुप्रधाना सेवार्धमत्र भवदीय गृहाङ्गणस्था यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् भक्तास्त्वदीय पदपंकज सक्तचित्ताः कार्यं विधाय तव कंदर मंदिराग्रे त्वद्दर्शनोत्सुकतया निबिडं श्रयन्ते यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् दिव्यावतार दशकेन नरसिंह ते तु दिव्यावतार महिमान हि देवगम्यः प्रह्लाद दानव शिशो किल भक्ति गम्यः यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् श्री यादवाद्रि शिखरे त्वमहो विलेपि सिंहाचले च शुभ मंगल शैलराजे वेदाचलादि गिरिमूर्ध सुसुस्थितोऽसि यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् काम्यार्थिनो वरद कल्पक कल्पकं त्वां सेवार्थिनः सुजन सेव्य पदद्वयं त्वां भक्त्या विनम्र शिरसः प्रणमन्ति सर्वे यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् त्वन्नाम मंत्र पठनेन लुठन्ति पापाः त्वन्नाम मंत्र पठनेन लुठन्ति दैत्याः त्वन्नाम मंत्र पठनेन लुठन्ति रोगाः यादाद्रिनाद गृहरे तव सुप्रभातम् लक्ष्मी नृसिंह जगदीश सुरेश विष्णु जिष्णु जनार्दन परात्पर विश्वरूपा विश्वप्रभातकरणाय कृतावतारा ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ತ್ವನ್ನಾಮ ಮಂತ್ರ ಪಠನಂ ಕಿಲ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಅಸ್ಮಾಕಮಸ್ತು ತವ ಚಾಸ್ತು ಚ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಅಸ್ಮತ್ಸಮುದ್ಧರಣಮೇವ ವಿಚಿತ್ರ ಗಾಧಾ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ತ್ವತ್ಪೂಜಕಾಃ ಪರಿವೃಢಾ ಪರಿಚಾರಕಾಶ್ಚ ನಿತ್ಯಾರ್ಚನಾಯ ವಿಧಿವದ್ವಿಹಿತ ಸ್ವಕೃತ್ಯಾಃ ಯತ್ತಾಸ್ತ್ವದೀಯ ಶುಭಗಹ್ವರ ಮಂದಿರಾಗ್ರೇ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಪ್ರಭಾತಕೀಮಪಚಿತಿಂ ಪರಿಕಲ್ಪಯಂತಃ ಕುಂಡಾಶ್ಚ ಪೂರ್ಣಜಲಕುಂಭಮುಪಾಹರಂತಃ ಶ್ರೀವೈಷ್ಣವಾಸಮುಪಯಾಂತಿ ಹರೇ ನೃಸಿಂಹ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಸೂರ್ಯೋಭ್ಯುದೇತಿ ವಿಕಸಂತಿ ಸರೋರುಹಾಣಿ ನೀರೋತ್ಪಲಾನಿ ಹಿ ಭವಂತಿ ನಿಮೀಲಿತಾನಿ ಪ್ರಾಗ್ದಿಂ ಮುಖೇರುಣಗಭಸ್ತಿ ಗಣೋಭ್ಯುದೇತಿ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಮಂದಾನಿಲಸುರನದೀಕಮಲೋದರೇಷು ಮಂದಂ ವಿಗಾಹ್ಯ ಶುಭ ಸೌರಭಮಾದಧಾನಃ ಹರ್ಷ ಪ್ರಕರ್ಷಮುಪಯಾತಿ ಚ ಸೇವಿತುಂ ತ್ವಾಂ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ತಾರಾಗಣೋ ವಿಯತಿ ಮಜ್ಜತಿ ಸುಪ್ರಭಾತೇ ಸೂರ್ಯೇನ ಸಾಕಮವಲೋಕಯಿತುಂ ತ್ವದೀಯಂ ಶ್ರೀ ಸುಪ್ರಭಾತಮವಭಾಸಿತ ಸರ್ವಲೋಕಂ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಪಕ್ಷಿಸ್ವನಾಶ್ಚ ಪರಿತಃ ಪರಿಸಂಪತಂತಿ ಕೂಜಂತಿ ಕೋಕಿಲಗಣಾಃ ಕಲಕಂಠರಾವೈಃ ವಾಚಾ ವಿಶುದ್ಧ ಕಲಯಾನು ವದಂತಿ ಕೀರಾಃ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ವಲ್ಲೀಷು ವಲ್ಲವ ಜನಾ ಸ್ವಗೃಹಾಂಗಣೇಷು ಧೇನುರ್ದುಹಂತಿ ವಿನಿಭಾಂತಿ ವಿಶೇಷ ದೃಷ್ಟ್ಯಾ ಗೋಪಾಲ ಬಾಲ ಇವ ಭಕ್ತ ಹೃದಂಬುಜೇಷು ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಗಾಢಾಂಧಕಾರ ಪಟಲಂ ಗಗನಂ ಜಹಾತಿ ಮೋಹಾಂಧಕಾರ ಇವ ಸನ್ಮನುಜಂ ಸಮಸ್ತಂ ರಾಗೋ ವಿರಾಗ ಇವ ಸಂವಿಶತಿತ್ರ ಕಾಮಂ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ನಿದ್ರಾ ಜಹಾತಿ ಹಿ ಜನಾಂ ಸುಮುನಿಂ ಯಥಾವತ್ ಪ್ರಜ್ಞಾಪ್ಯುದೇತಿ ಹಿ ಜನೇಷು ಮುನೌ ಯಥಾವತ್ ಸಕ್ತಿರ್ಜನೇಷು ಹಿ ಯಥಾ ಚ ಮುನೌ ವಿರಕ್ತಿ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಫುಲ್ಲಾನಿ ಪಂಕಜವನಾನಿ ವಿಶುದ್ಧ ಸತ್ವಾ ಫುಲ್ಲಾನಿ ಸಜ್ಜನ ಮನಃ ಕಮಲಾನಿ ಯದ್ವ ಭಾಶುದ್ಧ ಸತ್ವಮಿವ ಭಾತಿ ವಿದಿಕ್ಷು ದಿಕ್ಷು ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ಬ್ರಹ್ಮ ಸ್ವಯಂ ಸುರಗಣೈಃ ಸಹ ಲೋಕಪಾಲೈಃ ಧಾಮ ಪ್ರವಿಶ್ಯ ತವ ಮಂಡಪ ಗೋಪುರಾಢ್ಯಂ ಪಂಚಾಂಗ ಶುದ್ಧಿಮಭಿವರ್ಣಯತಿ ತ್ವದೀಯಾಂ ಯಾದಾದ್ರಿನಾದನು ಹರೇ ತವ ಸುಪ್ರಭಾತಂ. ವಿಖ್ಯಾತ ವೈದ್ಯ ಜನ ವಂಚಕ ರೋಗ ಜಾಲಂ ವಿಖ್ಯಾತ ವೈದ್ಯ ಇತಿ ರೋಗ ನಿಪೀಡಿತಾಸ್ತ್ವಾಂ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ಧಾಮ ತವ ದೂರತ ಆಪತಂತಿ यादाद्रिनादनुहरे तव सुप्रभातम्। भूतग्रहादिबलवत्तरतापयुक्ताः बाणावतीमुखमहोग्रपिशा च विद्धाः स्नाता प्रदक्षिणविधावुपयान्ति नाः यादाद्रिनादनुहरे तव सुप्रभातम्। सन्तानहीनवनिता सरसित्वदीये स्नात्वा जलार्द्रवसनास्तव दर्शनाय आयान्ति सन्ततिवरप्रददेव देव यादाद्रिनादनुहरे तव सुप्रभातम्। यद्दुष्टसंहरणमुत्तमलोकरक्षा दीक्षां यनक्ति तव रूपमहोरुसिंहा तच्चात्रयादगिरिमूर्धनि संविभाति यादाद्रिनादनुहरे तव सुप्रभातम्। प्रह्लादपुण्यजनि पुण्यबलाप्रतीतम् रूपं जनस्तव हरे निगमान्तवेद्यम् प्रातस्मरं स्तरति संस्मरणाम्बुरासिं यादाद्रिनादनुहरे तव सुप्रभातम्। श्रीसुप्रभातमिदमच्युतकैतपोक्तम् अप्यच्युतं भवतु भक्तजनैकवेद्यम् लक्ष्मी नृसिंह तव नाम शुभप्रभावात् यादाद्रिनाथनुहरे तव सुप्रभातम्। इत्थं यादाद्रिनाथस्य सुप्रभातमतन्त्रिताः ये पठन्ति नरा भक्त्या ते नरा सुखभागी।